चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट गुरुवार 7 ऑक्टोबर 2019। डोमेस्टिक मार्केट, गेल्या आठवड्यात मासिक रिलीज कोटाच्या घोषणेनंतर बाजारात शांतता दिसून आली। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3190 रुपये ते 3250 रुपये राहिला। दक्षिण कर्नाटक, S30 साखरेचा व्यापार 3225 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3320 रुपये ते 3400 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3125 रुपये ते 3160 रुपये होता, तर M30चा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये राहिला। कोलकाता, M30 साखरेचा व्यापार 3550 रुपये ते 3560 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3250 रुपये ते 3375 रुपये होता, तर M30चा व्यापार 3300 रुपये ते 3400 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, 2018-19 हंगामामधील 150 कमी क्युम्जा असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये चांगली मागणी होती। एक्स फॅक्टरीनुसार पांढऱ्या साखरेची मागणी 2050 रुपये ते 2070 रुपये प्रति मॅट्रिक टन राहिली। लंडन व्हाईट शुगर फ्रंथमंथ कॉन्ट्रॅक्ट 334.90 डॉलर प्रति टन राहिला, तर US शुगर फ्रंथमंथ कॉन्ट्रॅक्ट 1.249 सेंट्स होते। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB संकेत 330 डॉलर ते 332 डॉलर राहिला। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 7.941 झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.0465 झाला। क्रूड फ्युचर्स, 4046 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 57.02 डॉलर होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 183.96 अंकांनी वर येऊन 4063.47 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 4 अंकांनी वर येऊन 1201.05 बंद झाला।